कथा एका शिक्षण तपस्वीची. ज्येष्ठ शिक्षण तपस्वी कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता यांचं चरित्रचित्र कसं रंगवलं आहे ते आपण पाहत आहोत. 16 डिसेंबर 1896 स्वामीजींनी हिंदुस्थानकडे प्रयाण केलं. मार्गारेटचा निश्चय पक्का झाला होता. तिला हिंदुस्थानचा ध्यास लागला होता. घर, दार, वृद्ध आई, सुखसोयी या सर्वांचा त्याग करून तिने हिंदुस्थानात यायचा निश्चय केला. 28 जानेवारी 1898 मार्गारेट भारतात आली. कोलकाता बंदराचा किनारा दिसू लागला. मार्गारेटने अतिउत्सुकतेने किनाऱ्यावर प्रवाशांच्या स्वागतार्थ आलेल्या लोकांकडे पाहिलं. एका घोळक्यात तिला चिरपरिचित असलेली भगव्या वस्त्रातली स्वामीजींची मूर्ती दिसली. मार्गारेटने भूमीवर पाऊल ठेवलं. ती स्वामीजींना नमस्कार करणार इतक्यात कोणा साधकाने तिच्या गळ्यात एक सुंदर सुवासिक मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या फुलांचा हार घातला. मार्गारेट भारावून गेली. त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं. त्यात ती एका घनदाट जंगलात होती. सगळ्या बाजूनी पाण्याच्या पुराच्या लाटा येत होत्या. तिचं बोट धरून एक लहान मुलगा तिला कुठेतरी घेऊन चालला होता. आणि मग स्वप्नातलं चित्र बदललं. पुराच्या लाटांच्याऐवजी जणू माणसांचाच एक समुद्र तिच्याकडे धावून येत होता. मार्गारेट त्यांना सांगू इच्छित होती की माझं तुमच्यावर खरोखर प्रेम आहे, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. अखेर ते लोक जवळ आले. त्यांनी मोगऱ्याच्या माळा आणल्या होत्या. सुगंधाने दरवळलेल्या त्या माळा तिच्यावर वर्षून ते निघून गेले. हिंदुस्थानात आल्याच्या रात्री पुढच्याच सुंदर भविष्याचं दर्शन तर मार्गारेटला घडलं नव्हतं ना. 1899 प्लेगच्या साथीत कोलकात्यामध्ये रोज 100-100 मृत्यू होऊ लागले. या काळात निवेदितांनी प्लेग निवारणाचं काम कसं केलं याचं आप्पा वर्णन करत आहेत. प्लेगचा इकडे डोंब उसळला होता आणि दुसऱ्या बाजूला औषधं नव्हती, स्वच्छता नव्हती आणि कामाला माणसं नव्हती. निवेदितांनी विद्यार्थी वर्गाला हाक घातली. विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या उभ्या करण्यात आल्या. त्यांनी प्लेगपीडितांसाठी पैसे गोळा केले. घराघरातून रोगप्रतिबंधक औषधं दिली. निवेदिता म्हणत होत्या की या प्रसंगी लोकसेवा हेच आपलं रामायण आहे. निवेदितांचा स्वच्छतेवर फार कटाक्ष असे. प्रथम स्त्रियांना स्वच्छता आणि प्लेग निवारण यांचा काय संबंध हे कळत नसे. सर्व रस्ते अगदी गटारंसुद्धा स्वच्छ होऊन सर्व घाण कचरा पेट्यांमध्येच पडली पाहिजे, त्यावर रोगप्रतिबंधक औषधं घातली पाहिजेत असं निवेदिता स्त्रियांना वारंवार सांगत. पण स्त्रियांना वाटायचं की असं हलक्या जातीचं काम आपण कसं करायचं. 2 दिवस सांगूनही उपयोग होईना तेव्हा तिसऱ्या दिवशी पहाटे निवेदिता स्वतःच हातात केरसुणी घेऊन रस्ता झाडू लागल्या. श्वेतवसना गौरकाय अशी त्यांची मूर्ती कमरेत वाकून रस्ते झाडत आहे हे पाहिल्यानंतर इतर स्त्रिया पुढे आल्या. त्यांनी केरसुण्या घेऊन कामाला सुरुवात केली. ते पाहून बाकी स्त्रियांना लाज वाटली. त्यांनीही केरसुण्या घेऊन कामाला सुरुवात केली. प्लेगशी चाललेलं हे युद्ध महिनाभर चालू होतं. अखेर प्लेग हटला. या युद्धात निवेदितांना एवढे श्रम झाले की त्या स्वतःच आजारी पडल्या. स्वामीजींनी त्यांना बेलूरच्या आश्रमात आणलं आणि 3 आठवडे स्वतः त्यांची सेवा शुश्रूषा केली. निवेदितांच्या मनासमोर मृत्यूने प्लेगच्या रूपात घातलेलं तांडव नृत्य सारखं दिसत होतं. एका 8 वर्षाच्या बालकाची मूर्ती सदैव त्यांच्या डोळ्यासमोर यायची. त्याला वाचवण्याचा अतिशय प्रयत्न करूनही तो मुलगा निवेदितांच्या मांडीवर आई आई असं म्हणत गतप्राण झाला. निवेदितांच्या मनाला खूप धक्का बसला, पण स्वामीजींनी भीषणाकडे पाहण्याचीही तटस्थता त्यांना दिली. मृत्यू भयाच्या पलीकडे गेल्यावर आता सद्गुरू, परमेश्वर आणि भारतभूमी यांना परिपूर्ण आत्मसमर्पण झालं होतं. त्यामुळे 25 मार्च 1899 स्वामीजींनी निवेदितांना नैष्ठिक ब्रह्मचारिणीची दीक्षा दिली. या प्रसंगाचं वर्णन करताना निवेदितांनी लिहिलं आहे, आम्ही गाभाऱ्यात बसलो होतो. स्वामीजी बुद्धदेवांबद्दल बोलत होते. जे मी पूर्वी स्वीकृत केलं होतं आणि जे मनासमोर सतत होतं त्या ध्येयबिंबाचं त्यांनी पुन्हा दर्शन घडवलं आणि सांगितलं, मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण. स्वामीजींनी मला शिवपूजन शिकवलं. त्यांचा आवाज इतका मधुर होता, जणू प्रेमस्वरूप अशा आईने आपल्या लहानग्याला गोड आवाजात शिकवावं तसं चाललं होतं. स्वामीजींनी मला बुद्धदेवांना फुलं व्हायला सांगितलं. ते म्हणाले, बुद्धस्वरूप प्राप्त होण्यापूर्वी ज्याने 500 वेळा जन्म घेऊन इतरांसाठी जीवन समर्पित केलं त्याच्या मागोमाग जा. पूजा आटपून निवेदिता आणि स्वामीजी गाभाऱ्यातून सभामंडपात आले. तिथे यज्ञकुंड प्रज्वलित केलेलं होतं. वैदिक मंत्रांच्या घोषात उपस्थित असलेल्या संन्याशांच्या समोर अगदी नारायणाच्या साक्षीने निवेदितांनी प्रतिज्ञा घेतली, मी दारिद्र्याला वरलं आहे, मी तनमनाने मूर्तिमंत पवित्र राहीन, अहंकार आणि बुद्धी यांच्यासह मी आज्ञांकित राहीन, मृत्यूसुद्धा या व्रतापासून मला परावृत्त करू शकणार नाही. प्रतिज्ञा घेतल्यानंतर निवेदितांनी विवेकानंदांना साष्टांग दंडवत घातला. विवेकानंदांनी त्यांना आशीर्वादपूर्वक उठवलं आणि त्यांच्या मस्तकी यज्ञकुंडातील भस्म लावलं. जे जे तिथे उपस्थित होते त्या सर्वांच्या मस्तकी भस्म लावलं. निवेदितांच्या जीवनाहुतीसच ते भस्म होतं.